80 वर्षाची असून म्हातारी सांगती या वैसोळा, खोट काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा, लय इप्रित झालं आंधळा मारतोय डोळा, आता सांगू कोणाला आंधळा मारतोय डोळा। इकडन साकार तिकड पळाली
अर्धान पावलं,
हात भट्टील जागा देवाच्या देवळात मिळाली, अन भोंदू झालाय बृहस्पती आणि साधू झालाय कुळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लई परत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
बघून तरडी मवाल पिळतोय मिशीला
अर्धान पावलं,
खून करून सुटाया सैतान लावतय वशीला, अरे कावळा बोलतय कुहू कुहू अन बोम मारतीय कोकिळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लई परत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
लेकर झोपडीत राहत उपाशी
राय बाबा,
ढेर पोटाला ढकलत ऐदी जेवतय तुपाशी, अर मास्तर गिरवी श्री गणेशा पोर शिकवती शाळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लई परीत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
गडी असून बी बाईची लुगडी धुतोया गप मासा कोळ्याला गिळतोय पोराला बाबा भितोया, अरे बाईल फुगले भोपळा वाणी नवरा झाला काटकोळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लई परीत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
होत्याच नव्हतं खऱ्याच खोट ठराव
अर्धान पावलं,
किती किती जणांनी पापाच रांजान भराव, हर डोळ मिटून आभाळी बसलाय असा कसा देव भोळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लई परत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।